हिट्स 93.5 रेड एफएम वर 7:32 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये थॉट ऑफ द डे ची वेळ झालेली आहे. बऱ्याचदा आपल्याला खूप जास्त नोशिया येत असतो, आपल्या आजूबाजूला घडणारी परिस्थिती, घडणाऱ्या घटना, चाललेल्या गोष्टी, या सगळ्या अनफेवरेबल सिच्युएशन्स आहे, एका पॉइंटला प्रचंड कंटाळा येतो आणि सॅच्युरेशन आयुष्यात येऊन जातं. हा साचलेपणा खऱ्या अर्थानं आपल्याला खूप जास्त टेन्शनकडे, दुःखाकडं, आता माझी प्रगतीच होणार नाही वगैरे टाईपच्या विचारांकडे घेऊन जात असतो. ह्या वेळेला व्यवस्थित हँडल केलं, शांत चित्तानं जर राहिलं तर ही वेळ सुद्धा निघून जाते आणि असे वाईट साईड विचार आयुष्यात येऊन येऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा, जसा अझरचा होता. बरं, अझर मधलं गाणं प्ले करतोय, इतनी सी बात है. सुपर हिट्स 93.5 पर रेड एफएम बजाते राहो.